आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मतदार याद्यातील त्रुटी दूर कराव्यात या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षांचा येत्या 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा. स्वदेशीचा स्वीकार करण्याचं आवाहन. नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई रिक्षांचं वाटप. आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 7 गडी राखून विजय. आता सविस्तर बातम्या. राज्यातील मतदार याद्या सदोष असून यात मोठ्या प्रमाणात मतदार घुसवण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी येत्या 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चाचं आयोजन केलं आहे. आज शिवसेना भवनात सर्व विरोधी पक्षांच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. राज्यातील मतदार याद्या निर्दोष करण्याची मागणी आम्ही निवडणूक आयोगाला केली होती, मात्र आयोग ऐकत नसेल तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. तर 1 नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या मोर्चात सत्ताधारी पक्षांनीही सहभागी व्हावं असं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले.
आयोगाचे सीईओ यांच्याशी आमच्या चर्चा झाल्या आणि या चर्चा सर्व पक्षीयांनी मिळून एकत्रित केल्या. काल त्यांचं उत्तर जे झालंय ते काही समाधानकारक नाहीये आणि समाधानकारक नसल्यामुळे या प्रश्नाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या महाराष्ट्रात जे जे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवणार आहेत त्या सर्व पक्षांनी म्हणून हा मोर्चा काढायचं ठरवलं. सत्तेत असणारे लोक देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले तर कोणाची ना नाही.
या पत्रकार परिषदेला संजय राऊत आणि जयंत पाटील यासह मनसेचे बाळा नांदगावकर, काँग्रेसचे सचिन सावंत तसंच प्रकाश रेड्डी आदी नेते उपस्थित होते. दिवाळीनिमित्त महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा सण अंधारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचं प्रतीक असल्याचं राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. यानिमित्त सर्वांना स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचं आवाहन राज्यपालांनी केलं आहे. पर्यावरण रक्षण, नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवनमूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत सहभागी होण्याचं आवाहनही राज्यपालांनी आपल्या संदेशात केलं आहे. भगवान श्रीराम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी उत्तर प्रदेशात सरयू नदीच्या किनाऱ्यावर आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव साजरा होत असून यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. राम की पौडी इथल्या 56 घाटांवर आज 26 लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले जातील. आज संध्याकाळी स्थानिक प्रशासनानं आयोजित केलेली भव्य सरयू आरती या कार्यक्रमाच्या दिमाखात आणखी भर घालेल. नुकत्याच लागू झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर पडली असून यंदा ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्रमी विक्री होत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी काल देशभरात 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण व्यापार झाल्याचा अंदाज असून गेल्या काही वर्षांमधला हा सर्वात उत्साहाचा हंगाम ठरला आहे. 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदी कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ केला. त्यानंतर या अभियानाचं काम गडचिरोली जिल्ह्यातही सुरू झालं. आतापर्यंत 522 मोबाईल मनोरे उभारण्यात आले. मागील 3 महिन्यांमध्ये 453 ग्रामपंचायतींना भारतनेटशी जोडण्यात आलं. जिल्ह्यात 553 आदी सेवा केंद्र स्थापन करून सर्व गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आला. या कामाची दखल केंद्रस्तरावर घेऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांना नुकताच नवी दिल्लीत पुरस्कार प्रदान केला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहे जिल्हाधिकारी पंडा.
गडचिरोली जिल्ह्यात आदिकर्मयोगी अंतर्गत 553 गावात व्हिलेज एक्शन प्लॅन्स तयार करण्यात आले आणि आता आदी सेवा केंद्र पुढे जाऊन ते एक इन्स्टिट्यूशन म्हणून प्रत्येक ठिकाणी तिथे काम करणार. गडचिरोली जिल्ह्यामध्ये विशेषतः सीएफआर सक्षमीकरणचा जो कार्यक्रम आहे ते खूप प्रभावीपणे होत आहे. 497 जे आपले सीएफआर एमसीज आहे ग्रामस्तरावर त्यांची रजिस्ट्रेशन नरेगा मध्ये झालेलं आहे.
राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी तसंच कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस उद्या राज्यभर पिठलं भाकरी आंदोलन करणार आहे. शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवल्यामुळे त्यांना भरीव पॅकेज आणि कर्जमाफी देण्याची आवश्यकता होती, मात्र सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं नसून तेही अद्याप शेतकऱ्यांना मिळालं नसल्याची टीका काँग्रेसनं केली. राज्यातले सर्व जिल्हे, तालुका आणि गावागावात हे आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसनं दिली आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण नागपूरतर्फे नागपूर जिल्ह्यातील गरजू दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं आज ई रिक्षांचं वाटप करण्यात आलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय इथं हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील 1555 गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना ई रिक्षा आणि मोटराईज ट्रायसिकलचं वाटप करण्यात आलं असून हा उपक्रम दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी सांगितलं. दरम्यान सिव्हिल लाईन्समधील नियोजन भवन इथं महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था महाज्योतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सायंकाळी होत आहे. वाशिम इथं समृद्धी महामार्गावर काल झालेल्या अपघातात 2 विदेशी पर्यटकांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. हे पर्यटक म्यानमारहून जगन्नाथपुरीच्या दर्शनासाठी आले होते. वाहन चालकाचं नियंत्रण सुटून वाहन महामार्गाच्या कठड्यावर आदळून हा अपघात झाला. जखमींवर वाशिम जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचं सत्र सुरू आहे. आज भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष कल्याणी भुरे यांनी नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तुमसर नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भुरे यांचा पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटासाठी सकारात्मक असल्याचं चित्र दिसून येणार आहे असं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलं. भारत आणि ऑस्ट्रेलियातल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर 7 गडी राखून विजय मिळवला आहे. तत्पूर्वी भारतानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी डकवर्थ लुईस नियमानुसार 131 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे सामना 26 षटकांचा करण्यात आला. भारतीय संघ 26 षटकात 136 धावाच करू शकला. त्याआधी ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. खेळाच्या सुरुवातीलाच सलामीवीर रोहित शर्मा 8 तर कर्णधार शुभमन गिल 10 दावा करून बाद झाले. विराट कोहलीला भोपळाही फोडता आला नाही. भारताकडून केएल राहुलनं सर्वाधिक 38 धावा केल्या. भारतानं ठेवलेलं लक्ष ऑस्ट्रेलियानं 21 षटकातच पूर्ण केलं. महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज इंदूर इथं यजमान भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना होत आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 2 सामन्यात पराभूत झाल्यामुळे भारतीय संघ गुणतालिकेत 4थ्या स्थानावर आहे तर इंग्लंड 3रऱ्या स्थानावर आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 46 षटकात 5 बाद 255 धावा झाल्या होत्या. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सावली तालुक्यातल्या हिरापूर इथं कालव्यात 2 जण वाहून गेले. चारा आणण्यासाठी काल एका कुटुंबातील आजोबा आणि नातू आसोलमेंढा तलावाच्या परिसरात गेले होते तेव्हा झाडावर चढून पाला तोडताना नातवाचा तोल गेला आणि तो कालव्यात पडला. नातवाला वाचवण्यासाठी आजोबांनी कालव्यात उडी घेतली मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्यानं दोघेही वाहून गेले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मतदार याद्यातील त्रुटी दूर कराव्यात या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षांचा येत्या 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत मोर्चा. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा. स्वदेशीचा स्वीकार करण्याचं आवाहन. नागपूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई रिक्षांचं वाटप आणि 3 सामन्यांच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 7 गडी राखून विजय. याबरोबरच हे प्रादेशिक पत्र संपलं. नमस्कार.